यशया अध्याय 54 मूल न झालेल्या वंधे आनंदाने गजर कर, ज्या तुला प्रसूती वेदना माहित नाहीत ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरोळी मार, कारण विवाहित स्त्रीच्या मुलांपेक्षा सोडलेलीची मुले पुष्कळ आहेत असे परमेश्वर म्हणतो. आपल्या डेऱ्यांची जागा वाढीव, आपल्या राहुट्यांच्या कनाथी पसरू दे, अटकाव करू नको, आपल्या दोऱ्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक, कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल, तुझे संतान राष्ट्रांवर ताबा करील व उजाड झालेली नगरे वसवील. भिऊ नको, तू लज्जित होणार नाहीस, घाबरू नको, तू फजित होणार नाहीस, तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल, तुला आपल्या वैधव्याच्या बट्ट्याचे स्मरण यापुढे होणार नाही, कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम, इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे, त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात. सोडिलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावीत आहे, तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावीत आहे असे तुझा देव म्हणतो. केवळ क्षणभर मी तुला सोडिले, तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले, पण मी तुझवर दया करीन, तुझवर मी सर्वकाळ प्रसन्न राहीन असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो. नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे हे मी लेखितो. नोहाचा जलप्रलय भूमीवर पुनरपि येणार नाही अशी मी शपथ वाहिली होती, त्याप्रमाणे तुझवर कोप करणार नाही, तुला दटाविणार नाही अशी शपथ मी वाहिली आहे. कारण पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझवरची दया ढळणार नाही, माझा शांतीचा करार हलणार नाही असे तुझवर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. अगे पिडलेले, वादळांनी त्रस्त झालेले, सांत्वन न पावलेले, मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे बसवीन आणि नीलमण्यांनी तुझा पाया घालीन. तुझ्या भिंतीवरील कळस माणकांचे, तुझ्या वेशी लालांच्या, तुझ्या भोवतालचा प्रदेश रत्नखचित करीन. तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील, तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल, धार्मिकतेने तू खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील, का की तुला भीतीच उरणार नाही, तू धाकापासून दूर राहशील, तो तुझजवळ येणार नाही. पहा, तुझवर गर्दी झाली, ती मजकडून झाली नाही, तुझ्यावर कोण गर्दी करीतो, जो करील तो तुझमुळे पडेल. पहा, लोहार विस्तव फुंकून आपल्या कामाला पाहिजे तसे हत्यार घडितो, त्याला मी उत्पन्न केले आहे, विध्वंस करण्यासाठी विध्वंसकही मी उत्पन्न केला आहे. तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरविशील, परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे. हीच मजकडून मिळालेली त्यांची धार्मिकता आहे असे परमेश्वर म्हणतो.